अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत असलेली राज्य मराठी विकास संस्था ही बृहन महाराष्ट्र मंडळ यांना वित्त सहाय्य करून मराठी भाषा विषयक कार्यक्रम राबवण्यास प्रोत्साहन देते। फोंडा गोवा इथलं शारदा प्रतिष्ठान ही संस्था आणि त्यांच्या कार्याध्यक्षा संगीता अभ्यंकर मॅम यांच्याशी आपण मागील भागात सुसंवाद साधला आणि या भागात देखील आपण त्यांच्याशी सुसंवाद असाच चालू ठेवणार आहोत। तर मॅम, मागच्या भागात आपण म्हटला होतात की आपण मुलांसाठी विशेष अनेक उपक्रम राबवतात, तर या उपक्रमांविषयी आम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे, कारण मराठी भाषा ही पुढच्या पिढीनेच टिकवायची आहे आणि गोवा हा महाराष्ट्रालगतचा प्रांत आहे, त्या प्रांतात देखील मराठी भाषाविषयक कार्य चालतं आहे, नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे। आणि मुलांसाठी जर कार्य करत असाल आपण, तर ती खूप चांगली बाब आहे आणि त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल।
सगळ्यांना नमस्कार। आमच्या संस्थेद्वारे बाल वाचनालय, बुक बास्केट, पुस्तक तुमच्या दारी, वाचू आनंदे, गाऊ आनंदे, ऐकू आनंदे असे अनेक उपक्रम मी जे सांगितले त्या व्यतिरिक्त आम्ही मुलांसाठी आणखी काही कार्यशाळा सुद्धा घेतो, ज्याच्यामध्ये दरवर्षी प्रामुख्याने एक हस्ताक्षर कार्यशाळा घेतली जाते, कारण मराठी शुद्ध लेखन मुलांचं आणि त्यांचं वळणदार हस्ताक्षर याबद्दल शाळेतील शिक्षकही कायम तक्रार करत असतात आणि आजच्या छोट्या मुलांना तर हातात पेन पेन्सिल धरायला आवडतच नाही। तर अशा काळामध्ये या हस्ताक्षर कार्यशाळांची खूप गरज आहे असं आम्हाला शिक्षकांनीही लक्षात आणून दिलं आणि म्हणून शाळे व्यतिरिक्त एका वेगळ्या माहोलमध्ये मुलांना मित्रमैत्रिणींबरोबर हे करायला आवडतं असं आमच्या लक्षात आल्यामुळे दरवर्षी आम्ही ही कार्यशाळा घेतो। त्यानंतर एक हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेतो, त्याला तर उदंड प्रतिसाद लागतो। त्याशिवाय मराठी सुलेखन कार्यशाळा म्हणजे मराठीमध्ये कॅलिग्राफी करण्याची कार्यशाळा सुद्धा आम्ही दरवर्षी घेतो। एक मला आवर्जून सांगायला आवडेल की आमची एक विज्ञानाचं लहान मुलांसाठी काम करणारी विंग आहे, त्याचं नाव आहे जिज्ञासा विज्ञान केंद्र। तर या केंद्रातर्फे ना आमचं एक अतिशय लोकप्रिय असा एक प्रकल्प आहे, तो म्हणजे दरवर्षी एक 8 दिवसांचं उन्हाळी शिबिर आम्ही भरवतो आणि या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी छोट्या मुलांसाठी आम्ही हे शिबिर घेतो, 6 ते 11 वर्षाच्या, म्हणजे जी मुलं शाळेमध्ये कधी प्रयोगशाळेत जात नाहीत ना ह्या वयात आणि त्या मुलांना खूप उत्सुकता असते, तर त्या मुलांसाठी आम्ही हे विज्ञान शिबिर घेतो, ज्याच्यामध्ये नो ऍसिड नो फ्लेम या तत्वावर म्हणजे आम्लं वापरायची नाहीत कुठली आणि आज किंवा ज्वालाग्राही काळी किंवा फ्लेम वापरायचा नाही। तर अशा पद्धतीने अनेक वैज्ञानिक प्रयोग जे मुलांना आवडतील, सुंदर सुंदर प्रयोग आम्ही त्यांनाही म्हणजे डेमोही देतो, त्यांनाही करायला देतो। आणि एक अजून वेगळे पण असं आहे की ह्या छोट्या मुलांना खूप अट्रॅक्शन असतं की हातामध्ये टेस्ट ट्यूब घेतली, परीक्षा नळे बीकर घेतली, मायक्रोस्कोप मधून काहीतरी बघितलं, पण हे त्यांना कुणी करू देत, त्यांना हात लावू देत नाही। पण आम्ही ही सगळी उपकरणं आमच्या संस्थेमध्ये घेतली आहेत विज्ञान विभागामध्ये आणि आम्ही सगळं त्यांना हाताळायला देतो आणि ती मला खूप एन्जॉय करतात आणि त्या वयामध्ये ना खूप छोट्या वयामध्ये त्यांना खूप छान वाटतं की आपण एक शास्त्रज्ञ झालोय, एक छान एप्रन, डोळ्याला सेफ्टी गॉगल्स असं सगळं घालून ती मुलं खूप एन्जॉय करतात 8 दिवस। आणि या प्रयोगांच्या व्यतिरिक्त आकाशदर्शन, निसर्ग सहल, निसर्ग वाचन असे सगळे उपक्रम घेऊन विज्ञानामध्ये नक्की काय काय असतं ह्याचा एक त्यांना लहान असताना त्यांना एक फील यावा असा आमचा प्रयत्न असतो। आणि एक महत्वाची गोष्ट अशी असते की जे सगळे मार्गदर्शक असतात विज्ञान क्षेत्रातले, तर आमचं सगळ्यांचं असं ठरलेलं असतं की मुलांना कुठलाही शास्त्रीय नियम सांगायचा नाही, कुठलेही थिअरी सांगायचे नाही, त्यांनी खेळी मेळी ते सगळे उपक्रम करावे. एखाद्या मुलाला तो चौकस असेल, त्यांनी विचारलं तरच त्यातलं वैज्ञानिक तत्व सांगायचं. पण ह्या खूपशा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या नंतर शाळेमध्ये विज्ञान शिकताना मुलांना त्या आठवतात, आणि अजूनही ती सगळी मुलं जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला लक्षात येतं की त्यांना खूप उपयोग होतो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा. तर असं हे एक विज्ञान शिबिर आमचं खूप लोकप्रिय आहे. त्याशिवाय आमच्या लायब्ररीमध्ये सातत्याने येऊन वाचणारी जी मुलं आहेत, तर दरवर्षी त्यातल्या काही मुलांना उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार दिले जातात. बालवाचकांचे मेळावे आम्ही दरवर्षी घेतो, आवडलेल्या पुस्तकावर बोलण्यासारख्या विविध स्पर्धा त्यांच्यासाठी घेतो. आणि आमचं जे अजून एक युनिट आहे जिथे कर्णबधीर बालकांना वाचा प्रशिक्षण दिलं जातं, तर त्याही मुलांना या बालवाचनालयाच्या अंतर्गत विविध उपक्रम त्यांच्यासाठी ते खास असे घेतले जातात. कारण आमचं हे वाचनालय आहे ना, त्याची अजून एक खासियत अशी आहे की त्याची नोंदणीत शारदा बालवाचनालय आणि संसाधन केंद्र अशी झालेली आहे. त्यामुळे आमच्या स्वरनाद कर्णबधीर बालकांच्या केंद्राशी निगडीत अशी ही लायब्ररी आहे. त्यामुळे आपल्या बाकीच्या मुलांसोबत या दिव्यांग मुलांसाठी सुद्धा काही खास उपक्रम आमच्या वाचनालयातर्फे घेतले जातात.
मॅम, आपण आत्ताच म्हणलात की वाचनालयातर्फे विविध उपक्रम घेतले जातात, तर उल्लेखनीय असं काही संमेलन, पुरस्कार किंवा इतर बक्षीस समारंभ असं काही आपल्या संस्थेतर्फे होतात का?
खरं तर असे खूप उपक्रम सातत्याने आणि स्पर्धाही होत असतात. पण मला सांगायला आवडेल काही तीन विषय, की जसं आपला राष्ट्रीय पुस्तक सप्ताह असतो किंवा ग्रंथपाल दिन असतो, त्याशिवाय ग्रंथालय दिन असतो, असे जे राष्ट्रीय आणि जागतिक महत्वाचे वाचन चळवळीशी निगडीत दिवस असतात ते आम्ही खास पद्धतीने साजरे करतो. पुस्तक सप्ताहानिमित्त पुस्तक प्रदर्शन असेल, किंवा मग त्या सातही दिवसांमध्ये सात वेगवेगळ्या वाचनाशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आम्ही मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घेतो. आणि त्या व्यतिरिक्त आमच्या लायब्ररीमध्ये दरवर्षी मराठी दिवाळी अंक वाचनोत्सव होतो, ज्यालाही प्रतिसाद खूप सुंदर मिळतो. आणि बालवाचक मेळावा, ज्याच्यामध्ये हे बालवाचक आणि त्यातून थोडं छोट्या छोट्या गोष्टी, कविता लिहायला लागणारी मुलं, या सगळ्यांना मार्गदर्शन अशा स्वरूपाचा हा बालवाचक मेळावा सुद्धा आम्ही दरवर्षी घेतो. आणि आमचं जे साहित्य संमेलन असतं, तर त्यामध्ये हे बालवाचक पुरस्कार आम्ही देतो की जी मुलं जास्तीत जास्त पुस्तकं वाचतात त्या मुलांसाठी.
मॅडम, मग मुलांचा या सगळ्यामध्ये प्रतिसाद कसा असतो, किंवा त्यांना ओढा आहे का या साहित्याविषयी किंवा भाषेविषयी?
मला असं वाटतं की अगदी छोटी जी मुलं आहेत, म्हणजे आता आमच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये एक सातवी पर्यंतच्या मुलं सध्याच्या काळामध्ये जास्त येतात, त्याहून मोठी मुलं पुस्तकं वाचणं त्यांचं बऱ्यापैकी कमी झालंय असं जाणवतं. तर अगदी छोट्या मुलांचं जे येणं असतं ना, त्याच्यात आमचं तरी सध्या असं निरीक्षण आहे की ज्या बालकांचे पालक या बाबतीत सजग असतात, तर तेच या मुलांना, कारण लहान लहान मुलं आहेत, पहिली दुसरी तिसरी चौथी, तर ज्या पालकाला आवर्जून वाटतं की नाही या मुलांनी हे सगळं शिकलं पाहिजे, त्यांना हे सगळं आलं पाहिजे, तर तेच पालक जेव्हा मुलांना घेऊन येतात ती मुलं येतात. त्यामुळे मी असं म्हणेन की जिथे जिथे पालक यासाठी कष्ट करतात तिथे तिथे ती मुलं येतात.
मॅम, गोवेकर लोक किंवा गोवा सरकार यांचा या संस्थेप्रती कसा दृष्टिकोन आहे किंवा कशी मदत मिळते, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
आणि मलाही सांगायला आवडेल, आमचं जे हे ग्रंथालय आहे, बालवाचनालय आणि संसाधन केंद्र, याच्यासाठी आम्हाला सरकारी अनुदान असतं. आणि त्याशिवाय आम्ही जे साहित्य संमेलन किंवा साहित्यिक कार्यशाळा यासारखे जे उपक्रम करतो, तर या सगळ्या उपक्रमांसाठी आम्हाला सरकारी योजनेतून थोडीफार आर्थिक मदत होत असते. आणि त्यामुळे आमच्या हे जे मराठीचे किंवा साहित्याचे जे उपक्रम आहेत त्यासाठी सरकारी पाठबळ नक्कीच मिळतो.
मॅम, गोवेकर जे साहित्यिक आहे ते देखील आपल्या संस्थेशी जोडले गेलेत का, किंवा त्यांच्या साहित्याचा काही आपल्या संस्थेमध्ये आपण उपयोग किंवा अनुवाद करून किंवा कोऑर्डिनेशनने असे काही उपक्रम राबवतात का?
आमच्या या सगळ्याच उपक्रमांमध्ये गोवेकर साहित्यिक, गोवेकर मुलं, महिला, सिनियर सिटीजन, हे सगळं इथल्या लोकांसाठीचेच कार्यक्रम आहे. त्यामुळे साहित्य संमेलनांमध्ये अनेक स्थानिक साहित्यिक सहभागी होतात. अनेक पुस्तकं इथल्या स्थानिक लेखकांची प्रकाशित आमच्या मंचावरती होतात. त्याशिवाय आमच्या संस्थेचं प्रकाशन विभागही आहे. आणि मला सांगायला आवडेल आज आनंदाने की यातलं आमचं जे प्रकाशन आहे अक्षय कविता बाकी बाबांची, तर या अतिशय सुंदर अशा पुस्तकासाठी जे मुक्ता आक्षीकर या बाबू बोरकरांच्या कन्येनी ते संकलित केलं होतं, तर महाराष्ट्र राज्य भाषा विकास मराठी विकास मंडळानेच वित्त सहाय्य या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आमच्या शारदा प्रतिष्ठानला केलेलं आहे. तर या पुस्तकासह आणखी अनेक पुस्तकं आमच्या म्हणजे गोवेकरांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्याशिवाय आमचा खास करून फोकस हा महिलांवर असल्यामुळे गोमंतकीय स्त्रियांचे हात लिहिते व्हावेत यासाठी खूप प्रयत्न एक तर संमेलनातून सुरू झाले आणि आता 2023 पासून आम्ही शारदा साहित्य पुरस्कार हे पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आणि हे महत्वाचे जे पुरस्कार आहेत हे सगळ्याच साहित्य प्रकारांमध्ये मराठीतून लिहिणाऱ्या गोमंतकीय स्त्री लेखिकांसाठीचे हे पुरस्कार आहेत. तर आम्हाला अनेक साहित्यप्रेमी आणि मराठीप्रेमी दाते आमच्या सोबत असल्यामुळे त्यांनीच दिलेल्या या निधीमधून जवळजवळ सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये आम्ही हे पुरस्कार देतो. आणि अतिशय प्रतिष्ठेचा असा हा शारदा साहित्य सन्मान आहे. हे सगळे मराठीसाठीचे पुरस्कार आहेत जे फक्त स्त्रियांना दिले जातात. त्या व्यतिरिक्त लहान मुलं आणि जे तरुण लेखक लेखिका आहेत की जे नुकतंच लिहायला लागले तर या मुलांसाठी मात्र बहुभाषिक पुरस्कार आहेत ज्याच्यामध्ये मराठी त्याशिवाय इथली राजभाषा कोकणी हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये लिहू पाहणाऱ्या मुलांना आमचे पुरस्कार आहेत युवा आणि बाल पुरस्कार. आणि त्याशिवाय स्वर्गीय माधवी देसाई यांच्या स्मृतीनिमित्त एक जीवनगौरव पुरस्कार एका ज्येष्ठ लेखिकेला दिला जातो. तर ही शारदा साहित्य पुरस्कार योजना ही आमचं एक खास वैशिष्ट्य आहे.
खूपच छान मॅम. आता आगामी उपक्रम आपले काही नियोजित आपण केलेले आहेत का त्याविषयी जरा सांगा.
हो, आमची एक आता मुख्य धडपड जी चालू आहे ती एका मोठ्या जागेमध्ये आमचे ह्यातले सामाजिक उपक्रम सगळे न्यायचे आहेत जिथं मुलांना क्रीडांगणासकट सगळ्या सोयी आणि दिव्यांगांसाठी लागणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या आम्हाला तिथे त्याचा विकास करायचा आहे. तर त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. आणि दुसरं आमच्या संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे की जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीची गरज समाजाला आहे असं आमच्या समोर येईल तर तेव्हा तेव्हा त्या त्या गोष्टी करण्याची धडपड आम्ही करतो. आणि आमच्या या संस्थेमधल्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या सगळ्या आपापल्या क्षेत्रामधल्या यशस्वी स्त्रिया आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, अशा उद्योजिका, अशा सगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या महिला आपली सामाजिक जबाबदारी म्हणून हे सगळं करत असतात आणि हे करण्यातला आनंद आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तीच आमच्या संस्थेच्या यशाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं.
नक्कीच मॅम, आपल्या या संस्थेच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. मॅम, आज आपण इथं आलात आणि आमच्याशी सुसंवाद साधलात याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क करा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.